टोनी पिकवला माल, लाल लाल डोळ्यात पेट लाया जाळ, जगाचा पोशिंदा रोज बेदखल, स्वप्नांचा होतो त्याच्या लाल चिखल, लाल रक्त लाल चिखल, लाले लाल माती नंगा नाच, जिंदगी चांती फुटलेली छाती, आसुडाचा सपका पाठीवर न माथ्यावरती काठी, गिदाळांची भरली पोट आमच्या माड्याला नाही माती, आसरू पापणीत निजला सदरा खामाने भिजला, आमच्या रक्ता मासाने व्यापाऱ्यांचा खिसा सजला, घरावर पडला ट्यांबा तरी बळीराजा पुजला, उरफुटून गेला समदा हुंदका छातडात निजला, या मातीच्या काळजात बळीराजा राहतो, जखमांनी माखतो नासवात नाहतो, या धरणीच्या तळहातावर जीव ठेवला, रक्ताचा घाम होतो आणि पाटामध्ये वाहतो, या मातीच्या काळजात बळीराजा राहतो, जखमांनी माखतो नासवात नाहतो, या धरणीच्या तळहातावर जीव ठेवला, रक्ताचा घाम होतो आणि पाटामध्ये वाहतो, या टाचेवरच्या भेगा आमच्या कष्टाचा पुरावा, तरी व्यापाऱ्याच्या तालावर आम्ही नाच का करावा, या जगात पोट भरणाऱ्याचा गळा का धरावा, आम्ही शेतीत बियाणं नाही जीव पेरतो, त्या जीवाचा का किरकोळ मग भाव ठरतो, आमच्या कष्टाची किंमत का शून्य करता राव, इथं जगण्यासाठी आम्ही रोज रोज मरतो, जवा जत्र मध्ये पोरग करत खेळणं घ्यायचं हट्ट, तवा खिशात हात घालून नुसते डोळे करतो घट्ट, रिकामा गळा बायकोचा काळ झाला पिळ पाडतो, भरून आत दिसतो अंधकार काळा कुट्ट, या मातीच्या काळजात बळीराजा राहतो, जखमांनी माखतो नासवात नाहतो, या धरणीच्या तळहातावर जीव ठेवला, रक्ताचा घाम होतो आणि पाटामध्ये वाहतो, या मातीच्या काळजात बळीराजा राहतो, जखमांनी माखतो नासवात नाहतो, या धरणीच्या तळहातावर जीव ठेवला, रक्ताचा घाम होतो आणि पाटामध्ये वाहतो, आयुष्याची माती होऊन ओंजळीत पडली, घराची थाली राखण ती वादळात उडली, पंचनामा पिकाचा का मळ्याचा करता आमच्या छातीवरती हातापतून काळी आई रडली, काळ्या प्यानाची शाई काळ्या कागदावर उतली, काळ्या रक्ताची गाठ काळ्या थांबण्यात गुतली, मिठाचा खरडल्या आणि वाचा भरडल्या, काळ्या मातीनं हाक काळ्या नभाला घातली, किती सरकार आली किती सरकार गेली, आमच्या उरावरती यांनी नुसता नाच केलाय, किती औषधाने गेली किती लटकून मेली, या सावकारांनी नुसता नुसता माच केलाय, उन्हाताना थंडी वाऱ्यात मातीमध्ये खपतो, अर्ध्या रात्री मोटरा चालू कराय जीव जातो आमचा, एमआरपी वर मॉलमध्ये शॉपिंग करता राव, आणि 10 रुपयाच्या भाजीसाठी जीव जातो तुमचा, जरा लाज वाटू द्या स्वतःच्या वागण्याची, स्वार्थासाठी आयुष्य हे जगण्याची, त्यात तुमची पण काही चूक, तुम्ही सवयीचे गुलाम, तुम्हाला सवय झाले सरनामची बघण्याची, तरी शेतकरी असल्याची लाज नाही मित्रा, मला शेतकरी असल्याचा माज आहे, खांद्यावरती पेलतो अख्खा दुःखाचा डोंगर आणि स्वाभिमानी वाघाची मिजाज आहे.